माया शेजारच एक छोटा पोरगा सकाळी सकाळी घरी आला न म्हणे, काका इस्त्री पाहिजे. म्या घरवालीकडे इशारा करून त्याले म्हणलं, बाबू खुशाल घेऊन जा ना इस्त्री. पोरग म्हणे, काका हे नाही पाहिजे, अहो कपडेवाली पाहिजे. म्हणलं, भोकन्या तुले माझी इस्त्री काय बिन कपड्याची दिसते काय बे. पोरग हसून म्हणे, ही इस्त्री नको, करंट देणेवाली पाहिजे. म्हणलं, बहाडा हे करंट देणेवाली झाय लेका हात तर लावून पाय. हरेक माणसाले आपली बायको फटाका वाटते, हरेक माणसाले आपली बायको वाटते फटाका, पण साई वाटते फुलझडी. अहो काही तर साईचे असे झेलते का काय सांगू. माया एक दोस्त तर हरदम म्हणते, जगात नाही कोणी, जगात नाही कोणी माया साई वाणी न तिच्यासाठी आणीन म्हणते चंद्रावरचं पाणी. म्हणून म्हणतो, अरे ज्याले आहे साई त्याच्या वाणी, कोणी भाग्यवान नाही बापू, कोणी भाग्यवान नाही. माई लाडाची साई गुलाबाच्या कैवानी दिसते, लई गोड वाटते जवा गला मंदी खुदकून हसते. जई गोड वाटते जवा गला मंदी खुदकून हसते. माई लाडाची साई गुलाबाच्या कैवानी दिसते, लई गोड वाटते जवा गला मंदी खुदकून हसते. जई गोड वाटते जवा गला मंदी खुदकून हसते. गजरा 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 रे तिच्या येणीत फुलासा गजरा, हसरा नाचरा लाजरा रे तिचा मुखडा साजरा नीलाजरा. हसरा नाचरा लाजरा रे तिचा मुखडा साजरा नीलाजरा. माया साईच आखर पाणी रूप चिकण्या श्रीखंडावानी. माया साईच आखर पाणी रूप चिकण्या श्रीखंडावानी. अशी लचकत अशी मुरडत, अशी लचकत अशी मुरडत बापू ठुमकत ठुमकत चालते. लई गोड वाटते जवा गाला मंदी खुदकून हसते. लई गोड वाटते जवा गाला मंदी खुदकून हसते. माई लाडाची साई किती सांगू साईच्या लीला, तिच्या अंगात 36 कला. किती सांगू साईच्या लीला, तिच्या अंगात 36 कला. कधी रसगुल्ला कधी रसगुल्ला, कधी गुलाब जांबून दिसते. लई गोड वाटते जवा गाला मंदी खुदकून हसते. लई गोड वाटते जवा गाला मंदी खुदकून हसते. माई लाडाची साई माया साईची मायावर मर्जी करते लाडान भावजी भावजी. माया साईची मायावर मर्जी करते लाडान भावजी भावजी. राजी खुशीन राजी खुशीन माया सायकलच्या दंड्यावर बसते. लई गोड वाटते जवा गाला मंदी खुदकून हसते. लई गोड वाटते जवा गाला मंदी खुदकून हसते. माई लाडाची साई गुलाबाच्या कैवानी दिसते. माई लाडाची साई गुलाबाच्या कैवानी दिसते. लई गोड वाटते जवा गाला मंदी खुदकून हसते. लई गोड वाटते जवा गाला मंदी खुदकून हसते. लई गोड वाटते जवा गाला मंदी खुदकून हसते. लई गोड वाटते जवा गाला मंदी खुदकून हसते.